नमस्कार नमस्कार परांजपे रेडिओ स्टेशन नागवे बोलतोय. सर तुम्ही सध्या का प्रॉपर्टी मॅच करता का परचेस करण्यासाठी? सर मला तुमचा एरिया सांगू शकता का तुम्ही कुठल्या इथं प्रॉपर्टी पाहिजे ते? सर तुमचं रिक्वायरमेंट काय, किती बी एच के प्रॉपर्टी आहे तुम्हाला? हो आहे सर, हो आहे सर. नाही सर, कर्वे रोडला आमचं 3 BHK आहे सर, आणि बाहेरमध्ये पण 3 BHK आहेत सर आमचे. तुमचा बजेट कळू शकेल का? ओके सर, बाहेर तुम्हाला एक प्रॉपर्टी आमची क्रिस्टल टॉवर म्हणून अपोजिट महाबळेश्वर हॉटेल बाहेर बाहेर लिंक रोड आहे सर, तिकडे तुम्हाला 1.37 CR ला 3 BHK अपार्टमेंट भेटेल सर. त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला 12 स्क्वेअर फीट. आणि अपोजिटला आहे सर, हो. आणि त्याच्या साईडला खाली अजून दुसरी प्रॉपर्टी आहे रहाटणे मध्ये बिहाइंड खोपडे लॉन्च नियर मेट्रो हॉस्पिटल, ती पण 3 BHK. त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला 970 स्क्वेअर फीट आणि त्याची प्राइस तुम्हाला 85 लाखापर्यंत जाईल सर. रहाटणे म्हणजे सर किती होता बरं जवळ आलं सर. म्हणजे तुमचं लाईक सर तुम्हाला त्यासाठी आम्हाला आमच्या पीएचसीला कॉन्टॅक्ट करावं लागेल सर, आमच्या हेड ऑफिस आहे ना सर, तिकडे कॉन्टॅक्ट करावं लागेल त्यासाठी तुम्हाला. क्रिस्टल टॉवर आहे का सर? एक काम करू सर, मी तुम्हाला मी आमच्या पीएचसीचा हेड ऑफिसचा नंबर देतो. म्हणजे तुम्हाला तसं ना कुठल्याही प्रोजेक्टबद्दल आणि कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त इकडे तिकडे विचारायची गरज पडणार नाही सर. सर तुम्ही इलेक्ट्रिकल हेड ऑफिसला बोलू शकता. नंबर नोट डाऊन करू देता सर तुम्ही? हो सर. आणि सर तुम्ही क्रिस्टल टॉवरला व्हिजिट करू शकता का मग सर? ठीक आहे सर, मी तुम्हाला एक उद्या किंवा परवा कॉल करतो. चालेल, थँक्यू.